स्तोत्रसंहिता अध्याय 61. हे देवा, माझी अरुळी ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. जेव्हा माझे हृदय हतबल होते, तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन. माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने, कारण तू माझ्यासाठी आश्रय, माझ्या शत्रूपासून बळकट बुरुज आहेस. मी तुझ्या मनपात सर्व काळ राहीन. मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन, कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस. जे तुझ्या नावाचा सन्मान करतात, ते वतन तू मला दिले आहे. तू राजाचे आयुष्य वाढव, त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षा इतकी होत. मी देवासमोर सर्व काळ राहू, तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील. मी तुझ्या नावाची स्तवने सर्व काळ गाईन, म्हणजे मी प्रतिदिनी माझे नवस फेडीत राहीन.